चीनीमंडी.com पॉडकास्ट।
1.25 करोड साठी कारखान्यानं थांबवली 50 करोडची शेतकऱ्यांची देणी। ऊस थकबाकीच्या मुद्द्याकडे कारखान्यांचं मोठं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। लिबरहेली साखर कारखान्यानं 1.25 करोडसाठी 50 करोडची शेतकऱ्यांची देणी थांबवली आहेत। कारखान्यानं 10 ऑक्टोबरपर्यंत 50 करोड रुपयांची देणी भागवणं क्रमप्राप्त होतं, पण ऊस विभागाकडून मिळणारे 1.25 करोड रुपये अजूनपर्यंत मिळाले नाहीत असं सांगून कारखान्यांनी थकबाकी तशीच ठेवली। यामुळे शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे अडकले आहेत। सततच्या विनंत्या, अर्ज आणि आंदोलनं करूनही देशातील अनेक कारखान्यांनी ऊस थकबाकी भागवलेली नाही। काही दिवसांपूर्वी ऊस शेतकऱ्यांनी थकबाकीसाठी आंदोलन केलं होतं। यावर कारखाना प्रबंधकांनी आश्वासन दिलं होतं की ऊस थकबाकी भागवली जाईल। लिबरहेडी कारखान्यानं शेतकऱ्यांना सांगितलं की 30 सप्टेंबरपर्यंत 50 करोडपर्यंत देणी दिली जातील। यानंतर 4 ऑक्टोबरपर्यंत 25 करोड देण्याचं वचन दिलं गेलं। 4 ऑक्टोबरचा दिवस गेल्यानंतर 10 ऑक्टोबरची तारीख दिली गेली, पण आता देखील ती उलटली आहे। शिवाय बँकाही 2 दिवस बंद आहेत। आता सोमवारीच बँक उघडणार, यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळण्याची आशा नाही। लिबरहेरी साखर कारखान्यानं सांगितल्याप्रमाणे ऊस विभागाकडून 1.25 करोड येणं आहे। 10 दिवसांपासून हे येणं अडकून आहे। जर हे पैसे मिळाले तर शेतकऱ्यांची देणी भागवली गेली असती। शेतकऱ्यांचे नेते गुलशन रोड म्हणाले, साखर कारखाना आणि ऊस विभाग यांचा खेळ सुरू आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचंच नुकसान होत आहे। या संदर्भात सहाय्यक ऊस आयुक्त शैलेंद्र सिंह यांनी सांगितलं की 1.25 करोडचा RTGS केला होता, पण सर्व्हर डाऊन असल्यामुळं हे देय भागवलं गेलं नाही। या संदर्भात बँक प्रबंधकांना पत्र लिहिण्यात आलं आहे। शिवाय कारखाना प्रबंधकांना लवकरात लवकर शेतकऱ्यांची देणी भागवण्याबाबत सांगण्यात आलं आहे। केंद्र आणि राज्य सरकारनं अनेक प्रयत्न करूनही उत्तर प्रदेशात अजूनही 4,700 करोड रुपयांहून अधिक ऊस थकबाकी देय आहे। उत्तर प्रदेशात सरकार ऊसाचे पैसे भागवण्यात अपयशी ठरलेल्या कारखान्यांविरोधात कारवाई करत आहे, पण देणी खूपच मंद गतीनं भागवणं सुरू आहे।